ओम शांति। मी आत्मा या साकारी दुनियेमध्ये संगमयुगी श्रेष्ठ रचना प्रजापिता ब्रह्मा मुखवंशावली सर्वोत्तम ब्राह्मण आहे। मी पवित्र श्रेष्ठ आहे। मी महान आत्मा आहे। पवित्रता आणि शांती माझा स्वधर्म आहे। माझे स्थान या सृष्टी चक्रामध्ये सर्वोच्च आहे। मी आत्मा पतित आत्म्यांना पावन बनवणारी पतित पावनी गंगा आहे। मी ब्रह्मा मुख वंशावली आहे। जसा बाबांचा तसा माझ्याही दिव्य अलौकिक जन्म आहे। मी अवतरित आत्मा आहे। आसुरी वृत्ती आणि आसुरी संस्कारांचा विनाश करवणारी मी शिवशक्ती आहे। विश्व कल्याणकारी बाबांची मी विश्व कल्याणकारी आत्मा आहे। मी आत्मा त्रिकालदर्शी आहे। मी आत्मा मन मनाभव मामेकम मंत्राच्या अर्थ स्वरूपामध्ये स्थित आहे। मी आत्मा ह्या देहात राहत असताना देह आणि देहाचे संबंध पदार्थ आणि वैभवाच्या दुनियेपासून अनासक्त आहे। मी आत्मा भ्रुकुटी मध्यामध्ये विराजमान एक दिव्य सितारा आहे। मी आत्मा देहाच्या बंधनापासून प्रकृतीच्या धर्मांपासून परधर्मांपासून मुक्त प्रकृतीजीत आत्मा आहे। मी आत्मा अलौकिक अधिकारी आहे। आता मी आत्मा स्वतःला अतिशय हलकेपणाचा अनुभव करत आहे। मी आत्मा मन आणि बुद्धीद्वारे या दुनियेच्या सर्व आकर्षणांपासून मुक्त होत परमात्म्याच्या आकर्षणामध्ये वर उडत जात आहे। सूर्य, चंद्र आणि आकाश तत्वाला पार करत मी आत्मा फरिश्त्यांच्या प्रकाशमय दुनियेमध्ये प्रवेश करत आहे। ही दुनिया आवाजापासून दूर आहे। आता मी आत्मा आपल्या आकारी चमकणाऱ्या रूपाला धारण करत आहे। मी स्वतःला प्रकाशाच्या वलयामध्ये बघत आहे। किती सुंदर रूप आहे हे माझे। वतन मध्ये बाप दादांकडून प्रचंड प्रेमळ दृष्टीचा अनुभव करत आहे। मी बाप दादांच्या प्रेमाला स्वतःमध्ये सामावून घेत आहे। मी बाप दादांबरोबर अतींद्रिय सुखाचा अनुभव करीत आहे। किती आगळी वेगळी अवस्था आहे ही। एकाच्याच आठवणीत लीन मी आणि माझे बाबा। मी फरिश्ता, संपूर्ण अव्यक्त फरिश्ता बाबांच्या सुख, शांती, पवित्रता आणि शक्तींच्या किरणांनी संपन्न होत आहे। मी फरिश्ता सर्व शक्तींनी संपन्न झालो आहे। मी छोटासा फरिश्ता बाप दादांच्या मांडीवर असल्याचा अनुभव करत आहे. बाप दादांचा वरदानी हात माझ्या डोक्यावर आहे. सर्व वरदानांनी मी आत्मा भरपूर होत चालली आहे. मी फरिश्ता बाप समान संपूर्ण स्थितीची अनुभूती करत आहे. संपूर्ण अवस्थेकडे जात आहे. मी संपूर्ण फरिश्ता बाप दादांच्या बरोबर या सृष्टीला साक्षी होऊन बघत आहे. शांतीचे सागर परमपित्याची शांतीची किरणे या शांत फरिश्त्यामध्ये सामावत चालली आहेत. आणि हळूहळू ही शांतीची किरणे संपूर्ण विश्वामध्ये पसरत चालली आहेत. पाच तत्व आणि सर्व आत्मे शांतीचा अनुभव करत आहेत. ही दुनिया शांतीच्या किरणांनी संपन्न होत आहे. वा, सर्वत्र शांतीच शांती आहे. पवित्रतेचे स्रोत परमात्म्याची पवित्र किरणे या पवित्र फरिश्त्यामध्ये सामावत आहेत. आणि हळूहळू ही किरणे संपूर्ण विश्वामध्ये पसरत आहेत. अपवित्रता नष्ट होत आहे. या पवित्र किरणांनी आकाश तत्व, अग्नि तत्व, जल तत्व, वायु तत्व आणि पृथ्वी सुद्धा पावन बनत आहे. ह्या पवित्र किरणांना सर्व आत्मे अनुभव करत आहे आणि निरोगी बनत आहेत. या किरणांमुळे वातावरण देखील पवित्र बनत आहे. आता इथे पवित्रताच पवित्रता आहे. सर्व शक्तिवान शिव बाबांची सर्व शक्तींची किरणे या फरिश्तामध्ये सामावत आहेत. आणि या मास्टर सर्व शक्तिवान फरिश्ताकडून सर्व शक्तींची किरणे हळूहळू चहूबाजूला प्रवाहित होत आहेत. सर्व आत्मे शक्तिशाली स्वरूपाचा अनुभव करत आहेत. आपल्या आसुरी आणि कमजोर संस्कारांना सोडत आहेत. या शक्तिशाली किरणांनी वातावरण देखील शक्तिशाली बनत आहे. आता मी फरिश्ता बाप दादांच्या बरोबर साकार दुनियेकडे जात आहे. मी आणि माझे बाबा सृष्टी ग्लोबवर उभे आहोत. सर्व भक्तांना आपापल्या इष्ट देवांचा साक्षात्कार करत आहोत. या साक्षात्कारामुळे सर्व भक्त आनंदाने नाचत आहेत, तृप्त होत आहेत. मी फरिश्ता आता उडत उडत विश्व गगनात स्थित आहे. विश्वातील अन्य आत्म्यांना देखील आपल्या इष्ट फरिश्ता स्वरूपाचा साक्षात्कार करत आहे. या फरिश्ता स्वरूपाच्या साक्षात्काराची छाप अन्य आत्म्यांच्या मनामध्ये अमर होत आहे. आकाश तत्वामध्ये स्थित मी कल्याणकारी फरिश्ता हळू हळू खाली उतरत सृष्टी ग्लोबवर विराजमान होत आहे. संदेशवाहक फरिश्ता परमात्म्याच्या दिव्य अवतरणाचं संदेश सर्व आत्म्यांना देत आहे। हा संदेश ऐकून अनेक आत्मे परमात्म्याकडे आकर्षित होत आहेत आणि ईश्वरीय वर्षाचे अधिकारी बनत आहेत। आता मी आकारी फरिश्ता साकारी शरीरामध्ये अवतरित होत आहे। मी अवतरित विश्व कल्याणकारी फरिश्ता आहे। मी साकार देहात असून सुद्धा देहाच्या सर्व बंधनांपासून उपराम आहे। किती सुंदर सुखदायी अवस्था आहे ही। या फरिश्त्यापासून प्रकाश आणि शक्तिरूपी किरणे चारी बाजूला पसरत आहेत। माझे मस्तक सर्व आत्म्यांना ज्योती स्वरूप शिव परमात्म्याचा साक्षात्कार करत आहे। माझ्या डोळ्यांद्वारे सर्व आत्म्यांना पवित्रतेचा प्रकाशाचा अनुभव होत आहे। माझे बोल दिव्यतेचा अनुभव करवीत आहेत। माझे चालणे देखील सर्व आत्म्यांना फरिश्त्याची झलक अनुभव करवीत आहे। देहामध्ये राहून फरिश्ता स्वरूपाचा अनुभव करणे आणि करविणे हेच माझे श्रेष्ठ कर्तव्य आहे। हीच माझी वास्तविकता आहे। ओम शांती शांती।